शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्र शैक्षणिक क्षेत्रातील गरुड झेप. मी डॉक्टर एम ए अनुसे, शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राचा संचालक. या नात्याने शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राची शैक्षणिक गरुड झेप याबाबत आपणास माहिती देऊ इच्छितो. शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर देवानंद शिंदे, माननीय प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी टी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली दूरशिक्षण केंद्र कार्यरत आहे. बदलत्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शैक्षणिक क्रांती होत असताना उच्च शिक्षणाच्या प्रभावाला गती देण्याचे काम सहज आणि सुलभ झालेले आहे. यामध्ये दूरशिक्षण ही आजच्या विद्यार्थ्याची आणि विद्यापीठाची गरज बनलेली आहे. शिक्षणाची आवड असणाऱ्यांना शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यासाठी दूरशिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. दूरशिक्षणाअंतर्गत विद्यार्थी, नोकरदार, महिला, उद्योजक, शेतकरी, कामगार, सैनिक व बंदीजन यांना प्रवेश घेता येतो. भारतातच नव्हे तर जगातील वेगवेगळ्या संस्था व विद्यापीठामधून दूरशिक्षणाचा कार्यक्रम राबविला जातो. जागतिकीकरणामुळे सर्वासाठी उच्च शिक्षण खुले झाले असताना दूरशिक्षण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत भेटीदरम्यान संसदेतील खासदारासमोर केलेल्या भाषणात म्हटले होते की इतर क्षेत्रापेक्षा ज्ञान हे आता जगभर चालणारे चलन असणार आहे. या दृष्टिकोनातून दूरशिक्षण केंद्राची निश्चित अशी भरीव कामगिरी राहिलेली आहे. शिक्षणाचा विचार करता 2014-15 देशातील 18-23 वयोगटाच्या विद्यार्थ्यापैकी 23.6% विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात, पण 2020 हेच एकूण नोंदणी प्रमाण 30% वाढविण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. याच उद्देशाला ध्येय मानून शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण केंद्र हे एक सामाजिक जबाबदारी म्हणून तसेच राष्ट्रबांधणीसाठी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परिपत्रकानुसार दूरशिक्षण केंद्राअंतर्गत घेतली जाणारी पदवी, पदविका व पदव्युत्तर पदव्यांना नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात आलेले आहे. परिणामी नजीकच्या काळात विद्यार्थ्यांची लक्षणीय वाढ होणार हे निश्चित आहे. शैक्षणिक क्षेत्राचा कायापालट होत असताना दूरशिक्षण केंद्रामधील आपला प्रवेश निश्चित असणे उचित ठरणार आहे. दूरशिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमामुळे कुणालाही शिक्षण सहज शक्य बनले आहे. शिवाजी विद्यापीठाने प्रारंभापासून बहिस्थ परीक्षा पद्धती सुरू करून जे विद्यार्थी रितसर महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकत नाहीत अशा अनेकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. तदनंतर बहिस्थ विभागाचे नामांतर दूरशिक्षण केंद्र असे केल्यानंतर या विभागाने मुद्रित स्वाध्यायन साहित्य, दृकश्राव्य साहित्य अभ्यास केंद्रामधून विद्यार्थ्यांना खास संपर्क सत्राच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार आपला युवक युवती कुठेही मागे पडता कामा नये या हेतूने शिवाजी विद्यापीठ दूरशिक्षण केंद्रातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास बांधील आहे. ज्येष्ठ नागरिक, वर्ग 1 कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी तसेच काही महाविद्यालयाचे प्राचार्यही या दूरशिक्षण केंद्राचे विद्यार्थी असतात. शिवाय M.Com व्हॅल्युएशन ऑफ रिअल इस्टेट या अभ्यासक्रमासाठी वडील व मुलगी हे दोघेही प्रवेशित आहेत हे विशेष आणि कौतुकास्पद आहे. शिवाजी विद्यापीठाच्या BA, BCom, MA, M.Com, MSc गणित व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींच्या सोयीसाठी MA लोकप्रशासन व MA जेनॉलॉजी आणि प्राकृत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे BA उर्दू आणि संस्कृत या विषयातूनही पदवी पूर्ण करता येते. तसेच MBA, MBA एक्झिक्युटिव्ह, M.Com व्हॅल्युएशन ऑफ रिअल इस्टेट आणि PG डिप्लोमा इन ट्रान्सलेशन या अभ्यासक्रमासाठी लागणारी स्वअध्ययन पुस्तके, ग्रंथालय, संगणक, इंटरनेट इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत व अन्य कोणत्याही अडचणी आल्या तर त्यांच्या परिसरातील जिल्हा, तालुका पातळीवर मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून तेथील तज्ज्ञ प्राध्यापकाकडून सुट्टीच्या दिवशी किंवा महाविद्यालयीन वेळेनंतर किंवा विद्यार्थ्याच्या सोयीनुसार त्यांच्या शंकांचे निवारण करणे अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी वंचित विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उच्च शैक्षणिक प्रभावात आणणे व त्यांना व्यवसाय किंवा नोकरी संधी उपलब्ध करून देणे यासाठी दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ सतत कार्यशील आहे. दूरशिक्षण केंद्राचे स्वरूप लक्षात घेता गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये एकूण विद्यार्थी संख्या सुमारे 30,000 इतकी असून यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे, तर पुरुष व महिला यांच्या गुणोत्तराचे प्रमाण सुमारे 10-13 असे आहे. शिवाजी विद्यापीठ परिसरात दूरशिक्षण केंद्राची स्वतंत्र व प्रशस्त अशी भव्य इमारत आहे. तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 79 अभ्यास केंद्रे आहेत, त्याद्वारे शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लाभली जाते. दूरशिक्षण केंद्रातील स्वतंत्र ग्रंथालय सुविधेअंतर्गत 4,000 अधिक संदर्भ ग्रंथ व पुस्तके असून ती घटक लेखक व संपादकांना देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दूरशिक्षण केंद्राची वैशिष्ट्ये आपणास लक्षात घेता येतील. 19 प्रोग्राम्स अंतर्गत विविध कोर्सेस दूरशिक्षण केंद्रामार्फत चालवले जातात. सरळ व सोप्या भाषेत 547 स्वाध्यायन साहित्य मराठी व इंग्रजी माध्यमात विविध अभ्यासक्रमानुरूप उपलब्ध आहेत. दूरशिक्षण केंद्राअंतर्गत 79 अभ्यास केंद्रामार्फत शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लाभली जाते. दूरशिक्षण केंद्राबाबतची माहिती शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे डिस्टन्स एज्युकेशन लिंकवर उपलब्ध आहे. तसेच परीक्षेचे वेळापत्रक व अनुषंगिक इतर माहिती www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे एक्झाम सेक्शन या लिंकवर उपलब्ध आहे. याचबरोबर दूरशिक्षण केंद्रात BA, BCom व MA, MCom साठी प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना दूरशिक्षण पद्धतीने अध्ययन करून सत्र पद्धतीने परीक्षा द्यायची आहे. यासाठी दूरशिक्षण केंद्राने स्वअध्ययन साहित्य तयार केलेले आहे. या साहित्याचा वापर विद्यार्थ्यांनी पूरक अभ्यास साहित्य म्हणून करायचे आहे. तसेच शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्राच्या मुख्यालयामध्ये त्याचप्रमाणे विविध अभ्यास केंद्रांमध्ये विविध अभ्यासक्रमासाठी संपर्क सत्राचे आयोजन, त्याबरोबर सेट नेट कार्यशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा, सॉफ्ट स्किल, ई कंटेंट यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच रोजगार मेळावा आयोजन करून रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. शिवाय अभ्यास केंद्रावर विषय तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून समुपदेशन केले जाते. दूरशिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या नोकरीतील जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षण पूर्ण करायचे असल्याने दूरशिक्षण केंद्राने सुलभ अशा स्वाध्ययन साहित्याची निर्मिती केलेली आहे. विद्यार्थ्यांनी या स्वाध्ययन साहित्याचे सखोल अध्ययन करावे, यातील आशय समजून घ्यावा, संकल्पना समजून घ्याव्यात. या प्रक्रियेमध्ये जो आशय समजण्यास कठीण असेल किंवा ज्या आशयासाठी अधिक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे अशा आशयावर प्राध्यापक मार्गदर्शन करतील. फक्त यासाठी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमावर जाण्याची आवश्यकता आहे. स्वाध्ययन साहित्याची निर्मिती ही विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनाला पूरक ठरेल अशा स्वरूपात करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी या स्वाध्ययन साहित्याचे सखोल अध्ययन करावे. प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वाध्ययन साहित्यातील अभ्यास करताना त्यातील आशय व संकल्पना समजण्यास कठीण वाटल्यास अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या संदर्भ ग्रंथाचे सहकार्य घ्यावे. तसेच मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्याने निवडलेल्या अभ्यास केंद्रातील तज्ज्ञ प्राध्यापकाकडून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. दूरशिक्षणाच्या विद्यार्थ्यांनी स्वअभ्यास करावा या हेतूने निवडलेल्या अभ्यासक्रमावर आधारित स्वाध्ययन साहित्य विद्यापीठाने तयार केलेले आहे. या स्वाध्ययन साहित्याची अशी वैशिष्ट्ये आहेत की सोपी व सुलभ भाषा, भरपूर उदाहरणे, छोट्या छोट्या मुद्द्यामध्ये आशयाची विभागणी, सरावासाठी भरपूर प्रश्न. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणारा BA, BCom, MA, MCom हा अभ्यासक्रम नियमित अभ्यासक्रमाशी समान आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार अंतिम परीक्षेसाठी महाविद्यालय व विद्यापीठामध्ये शिकणारे विद्यार्थी व दूरशिक्षण केंद्रामार्फत शिकणारे विद्यार्थी यांच्याकरता एकच अभ्यासक्रम व एकच प्रश्नपत्रिका आहे. संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेवेळीच दूरशिक्षणातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. याबाबत आपल्याला www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर आवश्यक ती माहिती मिळते. तसेच विद्यार्थ्यांना 0231 260-94-51, 260-94-52, तसेच 269-37-71, 269-38-71 ह्या दूरध्वनीवर संपर्क साधून अधिकची माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद.